लेवीय अध्याय 15 परमेश्वर मोशे व अहरोन यांना आणखी म्हणाला, इस्रायल लोकास सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय. त्याचा स्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय. स्राव होणारा मनुष्य ज्या बिछाण्यावर झोपेल तो अशुद्ध होय, आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय. जो कोणी त्याच्या बिछाण्याला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य जर एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या शुद्ध मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य ज्या खोगीराचा उपयोग करीत ते खोगीर अशुद्ध होय. त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता कोणाला स्पर्श केला तर त्या दुसऱ्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. परंतु स्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला स्पर्श केला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे. स्राव होणारा मनुष्य आपल्या स्रवापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी 7 दिवस थांबावे, आणि मग आपले कपडे धुवून वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. 8व्या दिवशी त्याने 2 होले किंवा पारव्याची 2 पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याचकाकडे ती द्यावी. मग याचकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे, आणि त्या मनुष्याच्या स्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे. एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे. स्त्रीबरोबर निजला असता पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने 7 दिवस दूर बसावे. जो कोणी तिला स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ती दूर असेपर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय. जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ती ज्यावर बसली असेल त्यास जो कोणी स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्यास शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. अशा स्त्रीबरोबर लैंगिक संबंध केलेल्या पुरुषाने 7 दिवस अशुद्ध राहावे, व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे. एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्रावाचे 7 दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे, ती अशुद्ध होय. तिला स्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असते तशी अशुद्ध समजावी. जर कोणी त्या वस्तूंना स्पर्श करेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्या स्त्रीचा स्राव बंद झाल्यावर तिने 7 दिवस थांबावे, त्यानंतर ती शुद्ध होईल. मग 8व्या दिवशी तिने 2 होले किंवा पारव्याची 2 पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याचकाकडे जावे. मग याचकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशा प्रकारे याचकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. ह्या प्रकारे तुम्ही इस्रायल लोकास अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे, नाहीतर ते माझा पवित्र निवास मंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल. स्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.